नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. आपत्ती प्रतिरोधक भारत घडवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला गती देत महाराष्ट्रासह 15 राज्यांसाठी भूस्खलन जोखीम निवारण आणि नागरी संरक्षण क्षमता बांधणीसाठी एकूण 1,115,67,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीनं हा निधी मंजूर केला असून याद्वारे महाराष्ट्रासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच सर्व राज्यातील नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीसाठी सुमारे 115 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापनासाठी तसंच अनुषंगिक कामांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं या वर्षांतर्गत 21,476 कोटी रुपयांहून अधिक निधी विविध राज्यांना वितरित केला आहे. यामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी, राज्य आपत्ती निवारण निधी आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी यातील तरतुदींचा समावेश आहे. काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भारतीय नागरिकत्वासंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर काल सुनावणी झाली. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकार येत्या 19 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाला माहिती देणार आहे. राहुल गांधी यांच्या ब्रिटिश नागरिकत्वाच्या आधारावर त्यांचं भारतीय नागरिकत्व रद्द करण्याच्या मागणीची माहिती मिळाली असून यावर प्रक्रिया सुरू असल्याचं देशाचे डेप्युटी सॉलिसिटर जनरल SB पांडे यांनी उच्च न्यायालयाला सांगितलं आहे. यापूर्वी राहुल गांधींच्या नागरिकत्वाविरोधी याचिकेवर लखनौ खंडपीठात 24 ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली होती. राहुल गांधी यांच्याकडे 1 पेक्षा जास्त देशांचं नागरिकत्व असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. भारतीय निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणुकीची अधिसूचना जारी केली आहे. येत्या 20 डिसेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे आणि त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहेत. आंध्र प्रदेशातील 3, ओडिशा, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 1 जागेवर ही निवडणूक होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर निर्धारण आणि संकलन खात्यातील निरीक्षक पदासाठीची परीक्षा येत्या 10 डिसेंबर रोजी होणार आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीनं या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांच्या नोंदणीकृत ईमेल तसंच भ्रमणध्वनी क्रमांकावर प्रवेश पत्राबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी वेळापत्रकानुसार संबंधित केंद्रांवर निश्चित वेळेत उपस्थित राहावं असं बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळवण्यात आलं आहे. 63व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचं काल सायंकाळी रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात उद्घाटन झालं. नाटक ही मराठी माणसांची सांस्कृतिक चळवळ आहे. सलग 63 वर्ष महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेतला उत्साह आणि नाटकांची संख्या वाढवणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या सांस्कृतिक चळवळीलाच चालना मिळणार आहे असं प्रतिपादन मराठी नाट्य परिषदेचे रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष समीर इंदुलकर यांनी यावेळी केलं. पुढच्या स्पर्धांमध्ये नाटकांची संख्या वाढावी यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे उत्सवी नाटकांचा महोत्सव घेण्यात येणार आहे अशी माहितीही इंदुलकर यांनी दिली. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या विविध संस्थांकडून 8 नाटकं सादर होणार आहेत. राज्याच्या विविध भागांमध्ये पारा घसरून 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आला आहे. अहमदनगर इथं काल सर्वात कमी 9.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान किमान तापमानात आणखीन घट होईल अशी शक्यता राज्याच्या हवामान विभागानं वर्तवली आहे. सिंगापूरमधील जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील दुसरा सामना भारताचा डी गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यात 23 चालींनंतर अनिर्णित राहिला. गतविजेता डिंग लिरेन 1.5 गुणांसह स्पर्धेत पुढे आहे. गुकेश 14 चालींनंतर सुमारे 50 मिनिटांनी मागे पडला, मात्र नंतर त्याला बरोबरी साधण्यात यश आलं. या स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्यासाठी 1.5 गुण आवश्यक आहेत. विजय मिळवल्यास 1 गुण आणि सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही स्पर्धकांना अर्धा अर्धा गुण दिला जातो. यंदाच्या स्पर्धेत 2 आशियाई खेळाडू 138 वर्षांनंतर विजेतेपदासाठी स्पर्धा करत आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.